नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. ईव्हीएमच्या वापराला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यात एकूण 59.63% मतदान. नांदेड जिल्ह्यात कुऱ्हाडीनं मतदान यंत्र फोडणारा युवक अटकेत, यंत्रातला डेटा सुरक्षित. चौथ्या टप्प्यातल्या अर्जांची छाननी पूर्ण. जालन्यात 12, बीडमध्ये 19, तर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातले 7 अर्ज बाद. आणि छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून 2 दिवसीय शेक्सपियर महोत्सव. आता सविस्तर बातम्या. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ईव्हीएमच्या वापराला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या आहेत. मतदानानंतर सर्व व्हीव्हीपॅट यंत्रातल्या मतदान पावत्यांची पडताळणी करण्याची मागणीही न्यायालयानं फेटाळून लावली. यासंदर्भात काल निकाल देताना न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या पीठानं उमेदवारांच्या चिन्हांची यंत्रावर प्रक्रिया केल्यानंतर ती यंत्र सीलबंद करण्यात यावीत असं सांगितलं. त्याशिवाय निकाल जाहीर झाल्यानंतर 7 दिवसांच्या आत उमेदवारांना संबंधित ईव्हीएमची पूर्ण पडताळणी करण्याचा अधिकार असेल असं या आदेशात म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 88 लोकसभा मतदारसंघात काल काही प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मराठवाड्यातल्या नांदेड, परभणी, हिंगोलीसह राज्यात बुलढाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ, वाशिम या 8 मतदारसंघात 59.63% मतदान झालं. नांदेड मतदारसंघात 59.57%, परभणी 60.9%, हिंगोली 60.79%, वर्धा 62.65%, अमरावती 60.74%, तर अकोला आणि बुलढाणा मतदारसंघात सरासरी 58% मतदान झालं. हिंगोली लोकसभा मतदारसंघात 39 मतदान केंद्रावरील बॅलेट युनिट, 16 केंद्रांवरील कंट्रोल युनिट आणि 25 व्हीव्हीपॅट यंत्रांमध्ये बिघाड झाला होता. ही यंत्रं तात्काळ बदलून देण्यात आल्यावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. अनेक मतदान केंद्रांवर रात्री 8 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातही अनेक केंद्रांवर सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू होतं. परभणीत 20 मतदान केंद्रांवर मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या. या सर्व ठिकाणी मतदान यंत्र त्वरित बदलून देण्यात आली, त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. परभणीजवळच्या बलसाखुर्द गावात असलेल्या समस्यांमुळे नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातला होता, मात्र जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी मतदान केलं. नांदेड लोकसभा मतदारसंघात बिलोली तालुक्यातल्या रामतीर्थ इथल्या मतदान केंद्रावर भैयासाहेब एडके नावाच्या युवकानं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचं बॅलेट युनिट कुऱ्हाडीनं फोडल्याचा प्रकार समोर आला. या मतदान यंत्रातला डेटा सुरक्षित असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
एका व्यक्तीने ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन डॅमेज करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नामध्ये बॅलेट युनिटला क्षती झालेली आहे आणि व्हीव्हीपॅटचा वरचा भाग थोडा क्षतिग्रस्त झालेला आहे. मात्र कंट्रोल युनिट सेफ आहे आणि व्हीव्हीपॅटच्या ज्या चिप्स असतात, स्लिप्स, त्या सुद्धा सेफ आहेत. तो डेटा पूर्ण रिट्रायबल आहे, तो डेटा आपण सेव्ह करून ठेवतो, कुठलाही डेटा लॉस झालेला नाही.
यवतमाळ इथं मतदारांच्या बोटाला शाई लावून त्यांना पैशाचं वाटप करून मतदानापासून परावृत्त केलं जात असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केला. निवडणूक विभागाच्या भरारी पथकानं संबंधित ठिकाणी छापा मारला असता गैरप्रकार करणारे लोक पसार झाले, मात्र बोटाला लावण्याची शाई, ब्रश आणि मतदारांच्या नावांची नोंदवही पथकाच्या हाती लागली. या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे. दरम्यान यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात हिवरी इथल्या एका मतदान केंद्रावर मतदान कर्मचाऱ्यांनी दुपारचं भोजन एकत्रित केल्यानं मतदारांचा खोळंबा झाला. या ठिकाणी ताटकळत बसलेले अनेक मतदार मतदान न करताच परतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या विष्णुपुरी इथं पर्यावरणपूरक मतदान केंद्र स्थापन करण्यात आलं होतं. शहरात गुजराती महाविद्यालयात महिला संचलित सखी मतदान केंद्रात मतदारांचं पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. नवमतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून येत होता. हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथं युवराज भिसे या नवमतदार युवकानं मुंबईहून येत, तर श्रद्धा सूर्यवंशी या नवमतदार युवतीनं बंगळुरू इथून येत आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या.
माझं नाव युवराज कृष्णाराव मिसे पाटील आहे. माझं कॉलेज मुंबईला आहे. भारताची डेमोक्रेसी मी अजून मजबूत करण्यासाठी मी इथं वोटिंग द्यायला आलो आहे. आणि माझं हे आव्हान आहे की सगळ्यांनी येऊन इथं वोट द्यायला हवं. एक वोट पण डिफरन्स मॅटर करते. इथं मी खूप प्राऊड फील करतो की भारताची डेमोक्रेसीमध्ये माझा खूप मोठा हातभार आहे.
माझं नाव श्रद्धा विजयकुमार सूर्यवंशी. मी बंगलोरवरून आलेली आहे अँड इट्स माय फर्स्ट एक्सपिरियन्स ऑफ वोटिंग. आय वुड लाईक टू रिक्वेस्ट अँड सजेस्ट एव्हरीवन प्लीज डू वोट, कारण एका मताने भरपूर फरक पडू शकतो.
वाशिम जिल्ह्यात केकतउमरा इथल्या चेतन सेवांकूर संस्थेतल्या अंधदिव्यांग तरुणांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला. 5 मतदारांनी ब्रेल चिठ्ठी आणि सहायकाच्या मदतीनं मतदान केलं. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात अर्ज प्रक्रियेला कालपासून प्रारंभ झाला. या टप्प्यात राज्यातल्या धुळे, नाशिक, दिंडोरी, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या 6 मतदारसंघांचा समावेश आहे. या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. नाशिक जिल्ह्यात दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जेपी गावित आणि सुभाष चौधरी यांनी तर नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष म्हणून काल अर्ज दाखल केला. लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यात दाखल उमेदवारी अर्जांची काल छाननी झाली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून 51 उमेदवारांपैकी 7 जणांचे अर्ज बाद झाले तर 44 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. जालना लोकसभा मतदारसंघातून 47 उमेदवारांपैकी 12 अर्ज अवैध तर 35 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. बीड इथून 76 उमेदवारांनी 99 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 19 अर्ज बाद ठरले तर 55 अर्ज वैध ठरले आहेत. जळगाव 20, रावेर 29, नंदुरबार 16, मावळ 35, पुणे 42, शिरूर 35, अहमदनगर 36 तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात 22 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. 4थ्या टप्प्यातल्या या सर्व मतदारसंघात 29 तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून 13 मे रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापूर इथं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक तर हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सभास्थळाची पाहणी केली. दरम्यान लातूर इथले महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी यांची आज उदगीर इथं सभा होणार आहे. जिल्हा परिषद मैदानावर दुपारी 3 ही सभा होईल. जागतिक ग्रंथदिनाच्या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून 2 शेक्सपियर महोत्सवाला प्रारंभ होत आहे. टिळकनगर इथल्या बालाजी मंदिराच्या सभागृहात आज सायंकाळी या महोत्सवाचं उद्घाटन होईल. या महोत्सवात आज जागतिक वाङ्मय आणि मराठी या विषयावर मुंबई इथले ग्रंथमित्र शशिकांत सावंत यांचं व्याख्यान तसंच ज्येष्ठ समीक्षक लेखक डॉ सुधीर रसाळ यांच्या ललित लेखनाचं अभिवाचन होणार आहे. उद्या सुरात नाहले शब्द कोवळे या काव्यगायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे. बीड जिल्ह्यात शिरूर इथं 2 विद्यार्थ्यांनी प्राध्यापकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर तालुक्यात श्रीपतवाडी इथं भगवान बाबा महाविद्यालयात बीएससी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू असताना हा प्रकार घडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं गुलमंडी परिसरात अतिक्रमण करणाऱ्या 3 दुकानांविरुद्ध दंडात्मक कारवाई करत 15,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. सोमवारपर्यंत अतिक्रमण काढून न घेतल्यास जप्तीची कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 225 बालविवाह थांबवण्यात चाइल्ड हेल्पलाईनला यश आलं. जिल्ह्यात बालविवाह निर्मूलन मोहीम जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या मार्गदर्शनात राबवली जात असून जिल्ह्यात 0 बालविवाहापर्यंत आणण्याचं ध्येय असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित पथकाचं अभिनंदन केलं. आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या त्रिकुटाला ठाणे शहर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं काल भिवंडीतून अटक केली. हे तिघं छत्तीसगड राज्यातले रहिवासी असून त्यांच्याकडून 12 मोबाईल फोन, 1 टॅब आणि 1 लॅपटॉप जप्त करण्यात आला. चीनमध्ये शांघाय इथं सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत ज्योती सुरेखा वेन्नम आणि अभिषेक वर्मा या मिश्र जोडीनं अंतिम फेरीत प्रवेश केला. यासोबतच या स्पर्धेतलं भारताचं 4थं पदक निश्चित झालं आहे. आज सुवर्णपदकाच्या लढतीत त्यांचा सामना एस्टोनियाच्या संघाबरोबर होणार आहे. नांदेड इथून सुटणारी नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस आज सकाळी 9:30 ऐवजी दुपारी 3 सुटणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून ही माहिती देण्यात आली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. ईव्हीएमच्या वापराला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यात 59.63% मतदान. नांदेड जिल्ह्यात कुऱ्हाडीनं मतदान यंत्र फोडणारा युवक अटकेत, यंत्रातला डेटा सुरक्षित. 4थ्या टप्प्यातल्या अर्जांची छाननी पूर्ण आणि छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून 2 शेक्सपियर महोत्सव. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.